कैमरा एक्शन।
हाय, मी सुशांत शेलार, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
कॉलेजमध्ये आम्हाला असंही कळलंय की तू बाबा एक चांगला उत्तम रायटर आहेस, तू पोएट्री करायचास आणि तुला अजूनही त्याची आवड आहे, तर काय म्हणजे तर कॉलेज म्हटलं की प्रेम आलंच, मग मुली आल्याच, मग क्रश आलंच, तर एक तर स्कूलमध्ये टीचरवर कुठला क्रश नव्हता?
टीचरवरती क्रश असण्यासाठी तुम्हाला शाळेत जास्त वेळ जावं लागतं। नाटकाचे प्रयोग आणि नाटकांचे दौरे जेवढे असायचे की फार कमी वेळ मी शाळेमध्ये गेलो। पण एका अंकिका करत असताना किंवा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये काम करत असताना कविता मित्रांच्या खूप ऐकायला मिळाल्या, त्यामुळे मला लिहायची खूप इच्छा असायची। पण मी लिहायला घ्यायचो आणि ती मित्राच्या कुठल्या तरी कवितेशी मिळती जुळती व्हायची, कारण तो विचार तुमच्या मनात असायचा। तर मी ते थांबवलं, म्हटलं हे आपलं काम नाही, त्यापेक्षा आपण मित्रांच्या कविता पाठ करूया। आणि त्या पाठ केलेल्या कविता मी माझ्या मित्रमैत्रिणींना ऐकवायचो आणि मी बकायदा तेव्हा सांगायचो की माझी कविता नाही आहे, ही अमुक अमुक मित्राची आहे। पण ती सादर करण्याची पद्धतीला खूप मला रिस्पॉन्स मिळायला लागला आणि त्याच्यामुळे मग ती कविता सांगून सुद्धा माझीच कविता आहे या आविर्भावात लोक सांगायची की सुशांतने फार मस्त कविता केली आहे। सो वारंवार मला सांगावं लागायचं की बाबा रे मी नाही केलेली, कारण मला ते खोटं नको होतं। कोणाची तरी ढापणं किंवा कोणाची तरी चोरून स्वतःच्या नावावरती खपवणं हे मला कधीच आवडलं नाही आणि त्याच्यामुळे ते कधी मी असं त्याचं समर्थनही केलं नाही।
आता मला सांग की पहिलं नाटक, पहिला सिनेमा केल्यानंतर एकतर जे फेम मिळतं आणि जे पैसे मिळतात ते खूप आपल्याला यु नो लक्षात राहतात, एखादी नोट आपण जपून ठेवतो किंवा त्यातनं काहीतरी आईसाठी घेतो, वडिलांसाठी घेतो। तुला तुझा पहिला पगार म्हणजे पहिली पावती, पहिलं पेमेंट आठवतंय का रे?
मला पहिलं बक्षीस मिळालं होतं, आमच्या शाळेच्या टीचर होत्या मोकाशी टीचर म्हणून, त्यांनी मला 20 रुपये बक्षीस दिलं होतं। पण त्या बक्षीस काय करायचा प्रश्न पडला, तर मी छबिलदासच्या गल्लीतनं चालत येत असताना ट्रॉफीचं दुकान होतं, मग मी आईला दुसऱ्या दिवशी विचारलं की मी याचं काहीतरी घेऊ का, तर मग मी एक घोडा घेतला त्या पैशांचा, म्हणजे ट्रॉफी घोड्याची 20 रुपयाची, आणि मग ती ट्रॉफी मी घरात घेऊन आलो की त्यांनी दिलेली आहे, अजूनही आहे।
कारण आई वडील मला वाटतं अशा गोष्टी खूप सांभाळून ठेवतात आणि स्पेशली जेव्हा आपण एखादी गोष्ट घेतो तेव्हा ती आपल्याला फारच जवळची असते। आता मला सांग की त्यानंतर कॉलेजमध्ये तू गेलास तेव्हा तू कदाचित ऑलरेडी फेमस असशील, कारण की तू जसं म्हणालास की तू ऑलरेडी एक ऍक्टर होतास, तू ऑलरेडी ऍक्टिंग करत होतास, तू फिल्म मध्ये काम करून गेला होतास।
15-16 वर्षाचा असताना काय झालं की मला ना काम मिळायचं बंद झालं, तर मी सचिन पिळगावकरांना जाऊन भेटलो, राजीव राणे मला आणि संजीव राणे हे दोघं घेऊन गेले होते पिळगावकरांना भेटायला। तर त्यांना मी सांगितलं की मला सर मला काम नाही मिळालं, ते म्हणाले मग ही फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येते, माझ्याही आयुष्यात आली होती, कारण बालकलाकार असल्यामुळे तुम्ही एका लिमिटपर्यंत काम करू शकता पण तुम्ही धड जेव्हा लहान राहत नाही आणि धड मोठे होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कोणीच कास्ट करत नाही, चुकून असा एखादा रोल निघतो आणि मग तुम्ही कास्ट होता। सो तुला जर काही इथे करिअर करायचं असेल तर तू कोणाला तरी असिस्ट कर, एडिटिंग शिक, पण इंडस्ट्रीमधनं बाहेर पडू नकोस। सो मग मी तेव्हा मुकुल अभ्यंकरांकडे असिस्ट करायला लागलो आणि मग त्याच्यामुळे माझा बराचसा काळ हा त्या असिस्ट करण्यामध्ये आणि त्या सगळ्या हिंदी टेलिव्हिजन आणि तिकडे मिळणाऱ्या असिस्टंटला जे पैसे होते ते एवढे होते की साधारणतः मला वाटतं तेव्हा मला एक स्टोरी करायचे 12,000 रुपये वगैरे पेमेंट होतं 4 दिवसाचे 12,000 रुपये। मग आता काय करायचं पैशांचं एवढ्या असा प्रश्न पडायचा आणि त्यावेळेला करिअरच हे फर्स्ट प्रायोरिटी होती। 15-16 वर्षाचा असताना काय झालं की मला ना काम मिळायचं बंद झालं, तर मी सचिन पिळगावकरांना जाऊन भेटलो, ते म्हणाले मग ही फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येते, तर तू कोणाला तरी असिस्ट कर, एडिटिंग शिक। तेव्हा मुकुल अभ्यंकरांकडे असिस्ट करायला लागलो।
आणि मला असं वाटतं तू आधीपासूनच ठरवून टाकलं होतं की तुला ऍक्टरच व्हायचं आणि तुला बाकी काही नाही, दुसरीकडे काही करायचंय, मग कुठल्या हिंदी सिरियल्स ना तू असिस्ट केलंस?
मी गुब्बारेला असिस्ट केलं, त्यानंतर थ्रिलर ऍट 10 ला असिस्ट केलं आणि हे करत असताना मी जेव्हा परत ऋषी देशपांडे, राजा देशपांडे नावाने ओळखतात, त्यांना असिस्ट करायला गेलो नायक सिरियलसाठी जी अल्फा मराठीवरती आली होती, त्याचं टायटल सॉन्ग कसं जगायचं कसं वागायचं म्हणून खूप फेमस होतं। सो त्याच्यासाठी मी असिस्टंट म्हणून गेलो होतो आणि मग मला त्यांनी सांगितलं तू उद्या शॉर्ट्स घालून ये, ते म्हणाला ऍक्टर असं तू तू ऍक्टिंग कर ना, असिस्टंट डिरेक्टर विरेक्टर का होतोयस? म्हटलं आता मला तसं काही मिळालं नाही आहे, ते म्हणाले याच्यात रोल आहे तुझ्यासाठी परफेक्ट 10वीतल्या मुलाचा, तो तू कर। आणि मग तिकडनं पुन्हा ऍक्टिंगचा प्रवास सुरू झाला आणि तो मग अविरत चालूच राहिला।
दिस पॉडकास्ट इज सपोर्टेड बाय टॉकस्पेस।
व्हेन माय हस्बंड केम होम फ्रॉम हिज मिलिटरी डिप्लॉयमेंट, readjusting was hard. for all of us. Thankfully, I found Talkspace.
Talkspace provides professional support from licensed therapists and psychiatric providers online. Military members, veterans, and their dependents ages 13 and older can get fast access to providers, all from the privacy of their computers or smartphones.
I just answered a few questions online, and Talkspace matched me with a therapist. We meet when it's convenient for me, and I can message her anytime. It was so easy to set up, and they accept TRICARE. Therapy was going so well, my husband and I started seeing a couples therapist through Talkspace, too.
Talkspace works with most major insurers, including TRICARE. Match with a licensed therapist today at Talkspace.com/military. Go to Talkspace.com/military to get started today. That's Talkspace.com/military.